नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या आजच्या या एपिसोडची सुरुवात थोडी वेगळ्या प्रकारे करणार आहोत, कारण नुकताच आपल्या या इन्स्पिरेशन कट्ट्यांनी एक मोठा माइलस्टोन अचीव केलेला आहे, आणि तो म्हणजे गेल्या आठवड्यात ॲपल पॉडकास्टच्या चार्ट्सवरती भारतात ऐकल्या जाणाऱ्या सगळ्या भाषांमधल्या आणि सगळ्या प्रकारच्या पॉडकास्टमध्ये इन्स्पिरेशन कट्टा हा 10व्या नंबरचा म्हणजे टॉप 10 आलेला आहे, आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट या कॅटेगरीमध्ये सगळ्या भाषांमध्ये इन्स्पिरेशन कट्टा हा पहिल्या स्थानावर आलेला आहे. आणि यासाठी आपल्याकडे आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि आपल्या श्रोत्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. एका मराठी पॉडकास्टला अवघ्या 6 महिन्यात ही मजल मारता आली याच्यासाठी खरंच मनापासून सगळ्यांचे आभार. त्याचबरोबर हा एपिसोड पूर्ण ऐकल्यावरती एक खूप छान पुस्तक विनामूल्य मिळवण्याची एक संधी आपल्याला मिळणार आहे, त्याच्यामुळे हा एपिसोड पूर्ण ऐका आणि ती संधी सोडू नका. धन्यवाद आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
हे बघा, प्रत्येक माणसामध्ये चंगुलपणा असतोच आणि त्याला फक्त संधी मिळत नाही. ती जर संधी प्रत्येक माणसाला मिळाली ना, तो चंगुलपणा जास्त व्यक्त व्हायला लागतो. आणि कुणालाही काम करायला आवडतच ना, पण त्याला जेव्हा तुम्ही सांगता ए असं नाही करायचं, मी सांगतो तसं कर, मग त्याला कंटाळा येतो.
इन्स्पिरेशन कट्टाचा हा 21वा एपिसोड आहे रेणू दांडेकर यांच्या सोबत. इन्स्पिरेशन कट्टा हा एक असा मराठी पॉडकास्ट आहे जिथे आपण दरवेळेस वेगवेगळ्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या अनुभवातून आपल्याला आपल्या सक्सेस जर्नीमध्ये नक्कीच काहीतरी फायदा होईल अशी आशा आहे. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत रेणू दांडेकर. खरं तर त्यांची ओळख करून देण्याची गरजच नाही आहे, कारण त्यांचं कामच एवढं मोठं आहे. शून्यातून पण विश्व निर्माण होतं याचं उदाहरण राजा आणि रेणू दांडेकर यांनी आपल्याला घालून दिलेलं आहे. चिखलगाव या कोकणातल्या अगदी छोट्याशा खेड्यात जिथे वीज रस्ते काहीच नव्हतं, तिथे शहरातनं गेलेले हे दोन लोकांनी अगदी गोठ्यातनं एक शाळा सुरू केली आणि आज त्याची एक खूप मोठी शिक्षण संस्था झालेली आहे. अनेक विद्यार्थी तिथे शिकतात आणि एक अगदी वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन तिथून बाहेर पडतात. वयाच्या विशीत अगदी वेगळंच काहीतरी विचार करून त्या दोघांनी हे कार्य सुरू केलं आणि आज ते कार्य एवढ्या मोठ्या लेवलला आणून दिलेलं आहे. रेणू दांडेकर यांनी जवळजवळ 33 पुस्तकं पण लिहिलेली आहेत, त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्याशी गप्पा सुरू करण्याच्या आधी सगळ्या श्रोत्यांना एक नम्र विनंती आहे, चिखलगावला असलेल्या त्यांच्या वसतिगृहाचं आणि इतर इमारतींचंही निसर्ग या वादळामुळे खूप नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे संस्थेला आर्थिक मदतीची पण गरज आहे. त्याच्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करून जी कुठल्या प्रकारची मदत होऊ शकेल ती नक्की करावी अशी कळकळीची विनंती आहे. लोकसाधनेच्या वेबसाईटची लिंक मी या एपिसोडच्या शो नोट्समध्ये देतो आहे. चला तर मग गप्पा मारूया रेणू दांडेकर यांच्याशी. रेणूदाई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती.
छान वाटतंय मला पण इथे येऊन, म्हणजे अनेक प्रकारचे कट्टे असतात पण इन्स्पिरेशन कट्टा ही कल्पनाच मला खूप आवडली.
रेणूदाई, तुम्ही एक महाविद्यालयात प्राध्यापिका होतात आणि सगळं सोडून इथे कोकणात यायचा तुम्ही जो निर्णय घेतला तो नेमका का बरं घेतलात? म्हणजे तुमच्या मनात नेमकं काय चालू होतं की म्हणजे तुम्ही जे काम करत होता त्याच्यातनं समाधान कमी मिळत होतं का, इकडे आल्यावर मानसिक समाधान अजून मिळेल जास्त मिळेल असं वाटत होतं का, समाजाबद्दल काही करुणा होती मनात की समाज सुधारला पाहिजे किंवा असं काही, किंवा समाजसेवेची काही आवड होती आधीपासनं, काय तुमच्या नेमक्या भावना होत्या तुम्ही जो निर्णय घेतला तेव्हा?
पहिला टप्पा असा आहे की मी कॉलेजला जेव्हा नोकरीला लागले प्राध्यापक म्हणून, तेव्हा कॉलेज संपताच लागले, म्हणजे मध्ये काही काळच गेला नाही, लगेच प्राध्यापक म्हणून मी हजर झाले. आणि त्यामुळे विद्यार्थिनी तशीच राहिलेली होती आणि त्यामुळे ती जी सगळी कॉलेजची प्राध्यापकीची वर्ष होती ती खूप सगळी शिकण्यात चाललेली होती. आणि तेव्हा मराठवाड्यामध्ये खूप ग्रामीण भागामध्ये फिरत होते, वेगवेगळी खेडी पाहत होते, तिथलं जनजीवन बघत होते, तिथली मुलं बघत होते, सगळा समाज बघत होते. आणि मग मनामध्ये सारखं येत होतं की आपण करतोय त्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, आपल्याला इथे काम करून नाही चालायचं, असं मनामध्ये सारखं येत होतं. पण आणि गंमत काय झाली माहितीये, मी एकदा असेच कार्यक्रमाला चाललेले होते आणि एक एसटीची बस बंद पडली,
माझी
गाडी बंद पडली आणि मी तिथे उतरले आणि जराशी फिरत होते तेव्हा तरी तिथे आजूबाजूला झाडांचं जंगल होत आणि म्हणजे इमारती नव्हती. आणि मग एका घरामध्ये गेले, संध्याकाळची वेळ होती आणि तिथे हाक मारली ओ मावशी म्हणून. आतून आवाज आला कोण आहे, तशी मी म्हटलं मी आहे. परत आतून आवाज आला अगं म्हणजे कोण आहे, तशी म्हटलं कोण म्हणजे मी आहे. तशी आतून ती बाई म्हणाली मी म्हणजे कोण आहे ते सांगाल की नाही, म्हणजे तू कोणाची कोण आहेस काय आहेस. आणि मग ती जे वाक्य म्हणले ते खूप वेगळं होतं. ती म्हणली अगं या मीन समजा घोटाळा केलेला आहे. आणि मी म्हटलं हे प्रकरण काहीतरी वेगळं दिसतंय. मग मी आत घरामध्ये गेले आणि तिच्याशी गप्पा मारायला लागले. मी माझी शबनम मधली वही पेन काढलं आणि लिहून घ्यायला लागले, कारण प्राध्यापक विद्यार्थी उतरवून घेणं एवढंच होत तेव्हा. उतरवून घ्यायला लागलं तर त्या बाईने माझ्याकडे असं पाहिलं की काय तू म्हणजे तुला काही कळतंय की नाही. तशी मी म्हटलं मग ती म्हणली काय अशी तू अवसेच्या कपाळानं आली आहेस वगैरे, कारण तेव्हा प्रवासात आल्यामुळे कुंकू वगैरे फिसकटलेलं होतं. मग मी ऐकायला लागले. मग ती जी बोलत होती ना ते सगळ्या तिच्या ओव्या आणि त्याच्यामध्ये भरलेला अर्थ इतका विलक्षण होता की मी नेहमीप्रमाणे म्हणलं थांबा थांबा जरा मी लिहून घेते असं मी म्हणलं. तशी परत ती म्हणली तिने जी ओवी म्हणली ना ती खूप अर्थपूर्ण होती. किती ग लिवळ शिल तुझा कागद राहील कोरा, माझ्या गवव्या जसा खट्याळ गवारा. म्हणजे तू वाऱ्याला नाही शब्दात पकडू शकणार. तसंच मग नंतर ती जे म्हणाली की माणसं वाचायला येत आहेत का तुला, तुझं पुस्तक तुला ते शिकवतंय का. आणि मी खूप खडबडून जागी झाले त्या एका घटनेने. आणि मी ठरवलं नाही आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, आपल्याला नाही शहरात राहायचं, आपल्याला खेड्यात जायचंय. आणि त्याच्या आधीची एक घटना सांगते म्हणजे ती मला जास्त अर्थपूर्ण वाटते. तेव्हा मी खूप लहान होते, म्हणजे मला वाटतं 5-6 वर्षाची असेल. आणि वाईला माझं माहेर, तर तिथे ललिता देवी शास्त्री आल्या त्या, म्हणजे शास्त्रीजींची पत्नी. आणि ते सगळं व्यक्तिमत्व असं एकदम मला ते भारावून गेले. ते त्या काय बोलल्या ते मला अजिबात समजलं नाही, पण मी अशी तशीच्या तशी त्यांचं भाषण संपलं तरी गालावर हात ठेवून तशीच शांत होते. मग त्या स्टेजवर खाली उतरल्या, त्यांनी मला उचलून उभं केलं आणि मला विचारलं नाम क्या आहे आपका. तशी मग मला तेव्हा इतकं हिंदी नव्हतं कळत, पण नाम म्हणजे नाव. मग मी माझं नाव सांगितलं त्याला आणि मग त्या दुसऱ्या कुणाला तरी सांगत होत्या की अपने लिए तो सब करते है कुछ औरों के लिए करना सीखो. हे वाक्य मी घरी गेले माझ्या आईच्या मागे लागले की आई मला हे तू सांग काय आहे, असं का म्हणाले, या वाक्याचा अर्थ काय. आई म्हणली उगाच कटकट करू नको, तू लहान आहेस तुला समजायचं नाही. पण तरी मी तशी हट्टी होते आणि अजूनही आहे. तर मी आईला म्हणलं नाही तू मला अर्थ सांग. तशी त्या म्हणल्या आपल्यासाठी सगळेच करतात, काहीतरी दुसऱ्यासाठी करायला पाहिजे ना आपण.
बरोबर.
माहित नाही तो अर्थ तेव्हा रक्तामध्ये कुठेतरी भिनत गेला.
ओके.
आणि मग समाजाबद्दल तर कणव एक सेन्सिटिव्ह माणसाला कुणालाही असते ना, तशीच मला होती. पण सामाजिक कार्य वगैरे करायचं असं काहीही नव्हतं डोक्यामध्ये. आणि कॉलेजला असताना आम्हाला अके भागवत शिकवायला होते गांधी, आणि तो ते शिकवत असताना एक खेड्याचं चित्र माझ्या मनामध्ये तयार झालेलं होतं की आपण शहरामध्ये नाही राहायचं, फक्त कोकणातच जायचं का कुठे जायचं असं काही ठरलेलं नव्हतं, पण कोकणामध्ये यायचं ठरलं. मी कोकणात आले. मग
पण तुम्ही जेव्हा दांडेकर सर आणि तुम्ही जेव्हा बोलत होतात आणि तेव्हा जेव्हा तुम्ही कोकणात आलात, तर तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर असा काही नकाशा होता का, काही ब्लूप्रिंट होती का, की इथे काम कशा प्रकारे चालू करायचं.
हा म्हणजे आता सांग, म्हणजे आमचं लग्न हे खरं कामामुळे ठरलं. म्हणजे राजालाही अशाच प्रकारचं काम करायचं होतं, मलाही काम करायचं होतं. मग मी आणि मला लग्न करायचं होतं व्यवस्थित. आणि कुटुंबाने एखादं काम करण्याला एक वेगळा संदर्भ असतो यावर माझा विश्वास होता. आणि मग त्या काळामध्ये मी राजाला प्रपोज केलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय, कारण मलाही असं काम करायचं आहे. मला वाटलं नव्हतं की तो होकार देईल असं. आणि त्याच्याही मनामध्ये भीती वाटत होती की हिने असं कसं विचारलं, ही कॉलेजला एका प्राध्यापक एवढी शिकलेली. आणि तेव्हा तो विद्यार्थी होता, म्हणजे त्याचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण व्हायचं होतं, त्यामुळे त्याच्याही दृष्टीने ते सरप्राईज होतं. पण म्हटलं नाही मी ठरवलेलं आहे, मी काही प्राध्यापक म्हणून कायम नाही राहणार. आम्ही खूप बोललो आणि मग तो जे बोलत होता त्यातून तो जिथे काम करणार आहे तिथलं समाज जीवन कसं असेल, तिथले लोक कसे असतील, तिथल्या समस्या काय आहेत, नक्की आपल्याला काय करायला पाहिजे, याचा एक आराखडा मात्र मनामध्ये नक्की तयार झालेला होता. आमच्या दोघांच्याही एकच होता आणि वेगवेगळा नव्हता, आम्ही दोघांनी मिळून एकच आराखडा तयार केलेला होता.
बरं, पण तिथे आराखडा तयार होता, पण तिथे गेल्यावरती पहिली भावना काय होती, म्हणजे पहिला विचार काय आला की म्हणजे पॉझिटिव्ह होता का निगेटिव्ह की अरे वा एवढं छान की अरे बापरे असं.
मला आजपर्यंत तेव्हाही आणि आजही यत्किंचितही दुःख झालं नाही, वाईट वाटलं नाही की आपण एवढी चांगला जॉब सोडला, कधीही नाही. एकदा सोडला म्हणजे सोडला, ठरवून सोडलेला होता आणि तो काही असा ऍक्सिडेंट नव्हता. पर म्हणजे विचारपूर्वक आता आपण इथे काम करायचं नाही, प्राध्यापकी करायचे नाही, आपल्याला काय करायचं हे गाव सापडलेलं आहे, ठिकाण सापडलेलं आहे, आपण तिथे जायचं. आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार यायला कामाला सुरुवात झाली नाही तर विचार येऊन कसा चालेल. पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी आपोआप गृहित धरत गेल्या की लोकांना काही गोष्टी लोकांच्या दृष्टीने त्यांच्या पण त्या बरोबर आहेत, आपण हे समजून घेत घेत आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे निराशा अजिबात आली नाही, उलट खूप उत्साह होता. आणि मला असं जाणवलं की मी ज्या मुलांना बघते आहे, मी ज्या समाजामध्ये वावरलेले होते, मी ज्या ठिकाणी होते किंवा पूर्वीही होते लहानपण तरुणपण गेले नाही, त्यामुळे निराशा कधीच आली नाही. आणि खरं म्हणजे माझा रोल हा शिकवण्यापेक्षा शिकण्याचाच होता आणि तो अजूनही आहे की हे सगळं मी शिकत गेले आणि शिकता शिकता काय शिकवायचं हे समजत गेले. आणि ही मला वाटतं एक प्रोसेस होती की समोरच्याला समजून घेणं आणि मग समोरच्याला काय द्यायचं हे ठरवणं, ही एक प्रोसेस सुरू झाली. आणि त्यामुळे आपल्याला काय करायचंय तर सगळ्या मुलांना म्हणजे यांच्यासाठी काहीतरी करायचंय, पण ते नुसतं एक करता येईल का, नाही तर त्याच्यासाठी एक माध्यम पाहिजे. मग ते माध्यम काय असेल, नुसती माणसं एकत्र येणारच नाही आणि काय एकत्र येतील ना, म्हणजे मी काय त्यांना सांगणार. पण आपण सुरुवात करूया ती म्हणलं शाळेने करूया, कारण ती तिथली गरज होती. म्हणजे कोकणामध्ये साधारण 5वी 7वी झाल्यावर मुलं मुंबईला जायची अशी ट्रॅडिशन होती की मुंबईत जायचं, कुठेतरी नोकरी करायची, घरी थोडीशी मनी ऑर्डर पाठवायची आणि त्या मनी ऑर्डरवर बिचारं कुटुंब जगत असायचं. मग आपण इथे सुरुवात करूया आणि मग शाळा हे असं माध्यम निवडलं की शाळा, मुलं, त्यांचे पालक आणि समाज, आणि परत तसंच उलट की समाज, पालक, मुलं आणि शाळा, असं एक देवाणघेवाण सुरू झाली आणि त्यातून एक वेगळी दिशा कामाला नक्कीच मिळाली. म्हणजे कामामध्ये, कुठल्याही कामामध्ये असलेलं सामाजिक भान, सामाजिक जाणीव आणि मला जे करायचं आहे ते का करायचं आहे हे जर मला वाटतं आपण ठरवलेलं असलं, याच्यावर फोकस केलेला असला, तर आपण जे करत असतो त्याच्यात बदल करता येतो, सुधारणा करता येते, आवश्यक त्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करता येतात आणि तशा पद्धतीने कामाला सुरुवात झाली.
ओके, पण तुम्ही हा जेव्हा निर्णय घेतला होता की कोकणात यायचा, तेव्हा तुमच्या घरच्यांचा आणि बाकी इतर लोकांचा काय काय रिएक्शन होती तेव्हा, काय तुम्हाला?
घरच्यांचा म्हणजे एक तर माझ्या आईला हे नाही इतकं आवडलं, कारण ती आई म्हणत, कारण तेव्हा राजाला नोकरी पण नव्हती, शिक्षण झालेलं नव्हतं, ती कोकणातली असल्यामुळे एकूण तिला सगळं वातावरण माहीत होतं आणि बाकी काहीच माहीत नव्हतं. पण माझ्या वडिलांनी माझे वडील खूप वेगळ्या माइंडसेट, त्यांना मी पहिला निर्णय त्यांना सांगितला, ते म्हणले काही हरकत नाही, तू ठरवलंयस, तू निर्णय घेतलायस आणि आपण तसं करूया, तू म्हणशील तसं, तुझ्या निर्णयाच्या पाठीशी मी आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. त्यामुळे मला 90% धीर आलेला होता. आणि लोकांच्या काय प्रतिक्रियाच्या वेळ याच्याकडे मी लक्षच दिलं नाही, किंवा तेवढा वेळच मिळाला नाही, कारण लग्न झालं आणि लगेचच कामाला सुरुवात झाली. असं कदाचित तेवढं राजाकडे पण तेवढं आवडलेलं नव्हतं, म्हणजे
अच्छा
हा म्हणजे एकतर मी वेगळ्या वातावरणातली, म्हणजे आणि तेही बरोबर होतं ना, म्हणजे शेत म्हणजे काय कधी पाहिलेलं नव्हतं, चूल पाहिलेली नव्हती, खेडं पाहिलेलं नव्हतं. मग त्यांच्या मनात असा प्रश्न होता की ही एवढी शिकलेली मुलगी इथे येऊन काय करणार, हिचं इथे कसं ही जुळवून घेईल, हिला हे सगळं जमेल का, आणि नंतर जर तिला निराश वाटलं तर काय करायचं, असं त्यांचाही हेतू चांगलाच होता दोघांचाही. पण ते स्वाभाविक म्हणून मी स्वीकारला, तो काही विरोध नव्हता.
बरोबर. रेणुताई, आज म्हणजे तुम्ही हा सगळा निर्णय घेतला तुमच्या वयाच्या 20 मध्ये, आजच्या काळामध्ये म्हणजे 20 असे कोणी तरुण तुमच्यासारखे विचार करत असतील तर डेफिनेटली त्यांना म्हणजे फारच समाजाकडनं वेगळंच प्रतिक्रिया मिळेल आहे. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की असा विचार आज कोणी करू शकतं की
नाही, विचार मुला आज अशी पण एक तरुणाई आहे की ज्या तरुणाईला सामाजिक भान आहे, समाजातल्या प्रश्नांची जाणीव आहे, समाजासाठी करायचं आहे, पण ते कसं करायचं, कुठून सुरुवात करायची, त्याच्यासाठी अभ्यास काय करायचा, त्याच्यासाठी असे अनेक प्रश्न आहेत त्यांच्या डोळ्यापुढे.
बरोबर.
तर कदाचित त्यामुळे असं होत नसेल की हे काम करायचं, असं धाडस करायचं, पण मुलांच्या मनामध्ये विचार येत नाही असं नक्कीच नाही. आणि मला नक्की असं
बरोबर.
वाटतं की अजून काम करायला खूप संधी आहे, खूप काम करायची गरज आहे. म्हणजे आपण ज्या काही सुधारणा, बदल, विकास वगैरे म्हणतो तो वरवरच्या ह्याच्यावरचा आहे, आणि अजून खूप आपण आपली तरुणाई काम करू शकते, त्यातला आनंद वेगळा आहे. त्याच्यासाठी मेहनत खूप घ्यावी लागते, संयम लागतो, किंवा थोडासा सोशिकपणा लागतो, वेगळ्या क्वालिटीज लागतात त्या आजच्या तरुणाईकडे नक्कीच आहेत असं मला वाटतं. म्हणजे अनेक तरुण मुलांपुढे पण मला बोलायची संधी मिळाली, आणि तेव्हा त्यांनी विचारलेले जे प्रश्न होते त्याच्यावरनं मला नक्कीच जाणीव झाली की याही मुलांना असं काम करायचं आहे, आणि कोणीतरी फक्त जर रोल मॉडेल दिसलं तर ही मुलं काम करायला लागणार आहे.
बरोबर. मग तुम्ही कोकणात आल्यात आणि कामाला सुरुवात केली आणि नक्कीच खूप अडचणी आल्या असतील, त्याच्यावरती एक पुस्तक होऊ शकतं किंवा चित्रपट होऊ शकतो, एवढ्या मला माहिती आहे की अडचणी आल्यात तुम्हाला. पण त्याच्यातल्या अगदी काही आठवणीतल्या किंवा ज्या म्हणजे इतर कोणी असतं तर काम सोडून दिलं असतं किंवा त्या लेवलच्या अडचणीबद्दल एक दोन सांगितलं आम्हाला तर आवडेल ऐकायला.
कसं आहे माहितीये का, अडचणी येणं, विरोध होणं, खूप प्रकारच्या समस्या येणं हे गृहित आहे ना, हे मला वाटतं काम करणाऱ्या माणसाने गृहित धरलं पाहिजे, म्हणून तर आपल्याला काम करायचं आहे ना. म्हणजे
बरोबर.
आपण विचार करताना डोक्यात काय न्यायचं आणि डोक्यातलं काय द्यायचं ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि मी मुलांना पण हेच सांगते की हा तुम्ही विचार करा, अडचणी खूप आल्या. आता बघा ना, नांदेड कुठे, माझं जन्मगाव वाई कुठे, पुण्यातलं शिक्षण कुठे आणि चिखलगाव कुठे, काही संबंध नाही ना. तिथे लाईट ना रस्ता ना गाडी येणारी जाणारी होती काहीच, म्हणजे सगळंच माझ्या दृष्टीने नवीन होतं, खूप नवीन होतं. तिथली भाषा नवीन होती, तिथलं जेवण खाण नवीन होतं, निसर्ग नवीन होता, म्हणजे मला शिकायला किती क्षेत्र होती. हा जेव्हा मी एक अप्रोच ठेवला ना तेव्हा मला त्यात मजा वाटायला लागली. आणि मला वाटतं हा अप्रोच जर ठेवला ना तर खूप मजा येते काम करताना, म्हणजे आपण तो अनुभव सगळा छान घेऊ शकतो. आणि मग चिडचिड केली, त्रास म्हणला तर मग फ्रस्ट्रेट व्हायला होतं, पण असं कधी मला झालं नाही फ्रस्ट्रेट व्हायला, कारण समोरच्या मध्ये इतका कंटेंट होता भरलेला, निसर्गातल्या इतक्या गोष्टी मुलांना माहीत होत्या, अनेक माणसांमध्ये अनेक प्रकारचं चांगुल पण मी अनुभवत होते. आणि ते पाहून मला नवल वाटत होतं की ही माणसं एका बाजूला विरोध करतायत, पण तो त्यांचा विरोध नाहीये, तर तो त्यांच्या वृत्तीचा विरोध आहे, माणसांचा नाहीये, कारण त्यांना हे तिथपर्यंत काही गेलंच नाहीये, तर ते स्वीकारतील कसं. म्हणजे मला एक छान वाटतो अनुभव सांगायला, की मी एका मुलाला म्हटलं की आता तू मुंबईत का नाही जात, मुंबईत एवढ्या शाळा आहेत, एवढी कॉलेजेस आहेत, तुझे बाबा मुंबईत आहेत, मग तू का नाही वडिलांबरोबर जात, बाबा तुला हे काही सांगत नाहीत का. तेव्हा तो म्हणाला की जर समजा एखादं नवीन मशीन आणलं आणि तुम्हाला काहीच माहित नाहीये तर ते तुम्ही चालवाल का, काय कराल तुम्ही, तुम्ही मोडलं तर चालेल असं तुमच्या. मी म्हटलं असं का तू विचारतोयस, तर म्हणे जेव्हा एखाद्या गोष्टीचा उपयोग समजतो, त्याचं महत्व कळतं, त्याच्यामधली सगळी यंत्रणा कळते, तेव्हा मनुष्य त्या जवळ जातो ना. ज्याला हे काही माहीतच नाही तो कसा जवळ येईल शिक्षणाच्या. आता हे उत्तर एका 8वीतल्या मुलाने द्यावं, खरंच त्यांनी मला जागं केलं ना. आणि मग मी लक्षात घेत होते की या आपण ज्याला प्रश्न म्हणतो ते यांच्या दृष्टीने प्रश्न नाहीये.
बरं.
म्हणजे एक अनुभव मी तुमच्या समोर मुद्दाम शेअर करेन तुमच्या बरोबर.
हो.
की जेव्हा शाळा पहिल्यांदा सुरू झाली तेव्हा आमच्याकडे फळा पण नव्हता, आणि मी तर एवढ्या मोठ्या पुस्तकांचं, म्हणजे कॉलेजचं आमच्या ग्रंथालय इतकं मोठं होतं की कॉलेजच्या वर्गांची इमारत कमी होती, इतकी ग्रंथालय मोठं होतं. तिथून अशा ठिकाणी आलं की जिथे पुस्तकच नव्हतं, ना फळा होता ना खुर्ची होती, तरी ती शाळा होती. आणि मुलं सगळी अशी आम्ही गोल बसलेलो होतो. एका शाळेतला दुसऱ्या फळा मागून आणलेला होता. ज्यांचा फळा आणलेला होता ते शिक्षक म्हणाले आमचा फळा द्या. मी म्हटलं बापरे आता काय करायचं, आपण शाळेची एकमेव खूण होती ती पण गेली. आणि मुलं पावसाचे दिवस होते, आम्ही सगळे गोल बसलेलो होतो. तशी एक मुलगा म्हणाला मॅडम बाई काय झालं, मॅडम बाई काय झालं. मी म्हटलं आता अरे फळा पण गेला, आपण काय करायचं. तशी तो म्हटला या इकडे बसा. आता तिथे मी पहिल्यांदी मुलांमध्ये गेले. माझे कपडे अगदी काही प्राध्यापकाचे नव्हते, पण म्हटलं या चिखलात कसं बसायचं आपण असं. तशी म्हटलं बसा की अक्षरशः क्षणाचाही विलंब न करता मी तिथे बसले आणि त्यांच्यात विरघळून गेले. बरं प्रश्न एवढा वेळ सुटला नाही. तो मुलगा म्हणाला बाई तुम्ही पंखा पाहिलाय का. अरे म्हटलं इथे फळा नाही तर मी तुला पंखा कुठलं देणार. तो म्हणाला असा तोंड हलवणारा पंखा पाहिलाय. म्हटलं पाहिलाय पण काय सांग ना. मग त्यांनी त्याच्या हातात ती पाटी मला दिली आणि म्हटलं लिवा याच्यावर आणि फिरवा सगळ्या वर्गामध्ये, हवा कशाला फळा. म्हणजे माझ्या दृष्टीने जी मेजर समस्या होती त्याच्या दृष्टीने त्याचं खूप सोपं उत्तर त्याच्याकडे होत. आणि त्यामुळे दरवेळेस मला समस्या आली आणि माझ्या समोरच्याने ती पटकन सोडवली.
पण मग तुम्ही ही शाळेची सुरुवात झाली, सगळं चालू झालं, त्याच्यानंतर मग शाळेची जी मेथडॉलॉजी आहे किंवा शाळा कशा पद्धतीने चालवायची किंवा मग स्किल बेस्ड एज्युकेशन कडे तुम्ही नंतर वळलात, तर हे का बरं ठरवलं आणि कधी ठरवलं?
हे तर मी खूप पूर्वीपासून लक्षात घेत होते की मुलं म्हणजे जे पुस्तकात आहे ते जगण्यात नाही, जे जगण्यात आहे ते पुस्तकात नाही. म्हणजे आमचं कसं होतं आता, आधी सगळं शिक्षण 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 मग जगणं जगणं जगणं, की अनुभवापासून म्हणजे एक विशिष्ट टप्पा असतो की जिथे मूल अनुभवातनं शिकतं, पण तोच टप्पा अनुभव मुलाला मिळतच नाही. ज्याचा शक्य आहे तो तरी अनुभव मुलांनी घेतला पाहिजे. आणि मग माझ्या लक्षात आलं की इतका मोठा संपन्न निसर्ग आहे तर आपलं शिक्षण या निसर्गापासून नाळ तोडणारं असता कामा नये, मातीशी तोडणारं असता कामा नये, मुलांना शेतात काम करायला लाज वाटता कामा नये, गुराढोरांचं करताना लाज वाटता कामा नये, कारण ती त्यांची संपत्ती आहे, त्याच्यावर त्यांचं आयुष्य उभं राहू शकतं. आणि मी एका बाजूला पाहत होते की मुलं थोडंसं शिकतायत, मी शहरात जातात, शहरात कुठेही कुठेही साधी फार थोटी फार नोकरी करत असतील, तर आपल्याला हे बंद करायचंय. त्यामुळे आमचं उद्दिष्ट विधानच असं होतं की इथलं मूल इथल्या मातीमध्ये इथल्या निसर्ग सहवासामध्ये संपन्न होऊन समाजामध्ये जाऊन उभं राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय काय करता येईल, पुस्तकं कमी महत्वाची आहेत असं नाही, पण फार पुस्तकात राहायचं पण नाही. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं होतं की इमारत असता कामाने मुलं छान झाडाखाली बसून अभ्यास करत असतील करतील, पण जेव्हा एका मुलाची आई आली आणि ती मला म्हणाली की बाई निसर्गातून आमची या झाडामाडातनं मुलं खूपच शिकतात, पण आता तरी त्यांना सावलीला बसू दे ना. म्हणजे माझी आपल्या कल्पना आणि समोरचा कुठे आहे हे पण समजून घेतलं पाहिजे. तेव्हा मी मनामध्ये म्हटलं की भिंती या मातीच्या नसतात, भिंती मनाच्या असतात, मग मूल कुठेही असलं तरी चालेल. आणि मग आपण असं करूया की ज्यामुळे मुलांच्या हाताला काम मिळेल आणि मुलं करत करत शिकतील, तो अनुभवातनच त्यांचा धडा तयार होईल. आणि म्हणून अगदी आम्ही प्राथमिक गोष्टीपासून म्हणजे हिराचा झाडू बनवणं, नारळाच्या पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणं, रान गवतांच्या वस्तू बनवणं अशी सुरुवात केली. आणि मग त्याला किती किंमत येते हे जेव्हा मुलांना समजलं तेव्हा मुलांच्या लक्षात आलं की आपल्या कौशल्याला जगात व्हॅल्यू आहे. म्हणजे जेव्हा एखादा मुलगा रानामध्ये जाऊन एखाद्या म्हणजे रान गवताची टोपी बनवतो आणि जेव्हा एखादा मनुष्य म्हणतो तू मला देशील का, तेव्हा तो त्याच्या तोंडाकडे बघतो, तो मनुष्य 500 रुपये काढून देतो तरी तो तसाच बघतो, तेव्हा त्या माणसाला वाटतं पैसे कमी आहेत, तो 600 देतो आणि तो टोपी देऊन टाकतो, पण आता हा जास्त पैसे मनुष्य काढेल, त्याला नवल वाटतं. मग त्याला कळतं की माझ्या हातामध्ये जी कौशल्य आहेत त्याला व्हॅल्यू आहे, त्याला फक्त मला या शिक्षणाची जोड द्यायची, त्याला मला प्रयोगांची जोड द्यायची, त्याला मला कृतीची जोड द्यायची, त्याला मला अनुभवाची जोड द्यायची. आणि मग शाळेची रचना बदलली.
बर, पण म्हणजे हे मूल्य शिक्षण आणि आत्ता आपल्या समाजात असलेलं नॉर्मल शिक्षण याच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे?
मी मगाशी मूल्य हा शब्द जो वापरला तो त्या त्या अर्थाने वापरला नाही. मी असं म्हटलं की आपल्या कौशल्याला बाजारात किंमत किती आहे या अर्थाने मी वापरला. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा अगदी वेगळा विषय आहे आणि त्याच्याबद्दल फक्त एका वाक्यात आपल्याला सांगता येईल की मूल्य ही अशी देऊन येत नाही, ती बघून येतात. म्हणजे ती जे बघतात त्याच्यामध्ये जर मूल्य असतील तर मुलं मूल्याधारित त्यांचं आयुष्य बनतं.
बर, पण तुम्ही आता जसं एका वाक्यात हे सांगितलं तसं तुमच्या शाळेचं आणि इतर शाळांमध्ये एक मूलभूत फरक समजा आपल्याला बघायचा झाला तर तो काय असेल?
मूलभूत फरक असा आहे की हे करणं चांगलं नाहीये आणि हे करणं चांगलं आहे आणि हे माझ्यासाठी चांगलं नाही तर सगळ्यांसाठी चांगलं आहे. हे म्हणजे मूल्य शिक्षण.
बर,
म्हणजे एका मुलीनी सांगितलं तर तिला, ती जेव्हा म्हणली आमच्यावर शाळेने संस्कार केले तेव्हा ती म्हणली तुम्ही विचारायच्या आधी मी सांगते की संस्कार केले म्हणजे काय केलं. तर तिने उत्तर असं दिलं की जगायसाठी जे जे चांगलं असतं ते आम्हाला शाळेने दिलं, याच्यापेक्षा संस्कार वेगळे काय असतात. आणि हे जेव्हा मुलं बोलतात ना, शिक्षक खूप गोष्टी बोलतात आणि त्या खूपच सोप्या असतात. म्हणजे एका लेखकाने पुस्तकच लिहिले टीचर्स टॉक टू मच बट डू लेस. पण जेव्हा मुलं बोलतात ना तेव्हा खरी शाळा बोलते असं मला वाटतं.
पण तुम्ही जसं मगाशी म्हणालात की पुस्तक वाईट नाही पण पुस्तकातच खूप शिकलं पाहिजे असं पण नाहीये, पण तुम्ही शासनाची शिक्षण पद्धती न सोडता या प्रकारची शिक्षण पद्धती त्याच्यामध्ये ऍड केली तर ते कसं करू शकलात?
खरं सांगू का की प्रत्येक वाक्याची एक 10 वाक्य होऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देते की आपण सगळे शाळेत गेलोय, आपण दर महिन्याला एक निबंध लिहिला. शासन असं आम्हाला भाषेचं उद्दिष्ट असं सांगतं की महिन्याला एक निबंध लिहा, पण असं कुठे सांगितलं की प्रत्येकाने एकाच विषयावर लिहा. बरोबर की नाही? मला जो विषय आवडेल त्याच्यावर मी लिहेन, तिथे माझी कल्पकता व्यक्त होईल, तिथे माझी सृजनशक्ती व्यक्त होईल. मग हे आता किती सोपं आहे. त्यामुळे आमच्या इथे निबंध, एक निबंध कधीच सगळा वर्ग लिहित नव्हता. मला वाटेल तो निबंध मी लिहायचे आणि त्यामुळे अख्ख्या वर्गाचं दर महिन्याला एक पुस्तक तयार होत होत. बरोबर की नाही? आणि त्याला त्याची अभिव्यक्ती सापडत होती, त्याला मला काय सांगायचं हे समजत होतं, किंवा त्याच्याजवळ जे सांगायसारखं आहे तेच त्याची मांडणी तो करत होता. आणि त्यामुळे मी अशा अर्थाने तुम्हाला म्हटलं की आता विज्ञानात गंमत बघा ना, आधी काय साध्य करायचं ते लिहिलेलं असतं, मग त्याच्यासाठी प्रयोग ही किती उलटी पद्धत आहे हो. आधी प्रयोग आणि मग कळू दे ना. म्हणजे लहान असताना हवेचा दाब खालून वर असतो हे आधी वाक्य असतं आणि मग प्रयोग दिलेला असतो, एक ग्लास घ्या त्याला खाली पुठ्ठा लावा तो उलटा करा मग बघा पुठ्ठा पडेल का. आधी करून पाहू दे आणि मग त्याला काय तो सिद्धांत मांडू दे ना. तर आपण तसं आधी करून पाहायची संधी दिली. आणि मग हे जेव्हा टेक्निकल शिक्षण सुरू झालं आपल्याकडे, म्हणजे विज्ञानाश्रम पाबळचं कालबाग सरांचा जो अभ्यासक्रम सुरू झाला आपल्याकडे, तेव्हा तर मुलांनीच त्यांचे धडे तयार केले आणि मुलांनीच असं जाणवलं मुलांना की आधी करायचं असतं आणि मग ते पुस्तकात यावं लागतं. तर त्यामुळे आपण भरपूर, आता आपल्याकडे वर्गरचना नाहीये म्हणजे 8वी 9वी असं नाहीये आपल्याकडे. आपल्याकडे विभाग आहेत म्हणजे मराठी इंग्रजी हिंदी समाजशास्त्र गणित आणि विज्ञान. म्हणजे जेव्हा 5वीचा मराठीचा तास असेल तेव्हा ती मुलं मराठीच्या वर्गात असतात, नंतर ती गणिताच्या वर्गात जातात उठून, तेव्हा 7वीची मुलं हिंदीच्या वर्गात जातात, हिंदीची मुलं समाजशास्त्राच्या वर्गात जातात. असं छान चित्र एक चांदणी तयार होते या बाजूने, म्हणजे मुलं एका जागी नाही बसत. आता आता काय सांगितलंय, हा हिंदीचा तास घ्यायचा एक, कुठे घ्यायचा आहे कुठे शासनाने सांगितलंय, कसा घ्यायचा हे सांगितलंय. पद्धती कुठली ही आपण ठरवायची असते ना. पण या पद्धतीमुळे काय झालं, मुलांना एका जागी बसून जो कंटाळा येतो ना तो कंटाळा गेला. आपोआप त्यांचे पाय दर तासाला पाय मोकळे व्हायला लागले, फिरायला मिळालं, एकमेकांशी इंटरॅक्शन व्हायला लागलं, वर्गात बोलेनाशी झाली मुलं. म्हणजे जो आपण ज्याला दंगा म्हणतो एकमेकांच्या शिक्षकांना अरे गप्प बसा, असं झालं नाही ना. कारण त्यांना जे सांगायचं असतं त्याला त्यांना वेळ मिळाला. शिक्षक वर्गात की मुलं या वर्गात ना त्या वर्गात, अशा आपण खूप रचना केल्या. शनिवारचं वेळापत्रक बदललं, परीक्षा मुलांची मुलं प्रश्नपत्रिका तयार करतात, प्रत्येकाची प्रश्नपत्रिका चाचणीची तो मुलगा तयार करतो. म्हणजे काय आहे की मला काय येतं ह्याचे टेस्टिंग दुसरा कसा करणार ठराविक प्रश्न करून. मी खरं आहे ना, मला किती समजलंय, मला किती येतंय, मला कशाचं आकलन झालंय. तर असे जे उपक्रम आपण घेतले, उपक्रम घेतले, पद्धती वेगळ्या घेतल्या, समाजामध्ये मिसळण्याच्या अनेक पद्धती आपण सुरू केल्या की ज्याच्यामुळे समाजापासून मुलं तुटता कामा नाहीये, तर त्याच्यातून आपण आपोआपच एकूण रचनेतच बदल झाला. ती यंत्रणा राहिली नाही. जेव्हा कोणतीही गोष्ट यंत्रणा असते तेव्हा त्यात यंत्र असतं, आणि रचना म्हणजे की त्याच्यामध्ये एक आकृती असते, ती बदलता येते, तिच्यामध्ये प्रत्येकाला बदल करता येतो, स्वतःच्या मनाला ठरवता येतं, स्वातंत्र्य असतं तिथे, भीती नसते. तर या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त आपण तिथे आणायचा प्रयत्न केला.
मी तुमच्या एका मुलाखतीत एक उदाहरण ऐकलं होतं की एका मुलांनी मोठा होऊन काय किंवा पुढे जाऊन काय होशील त्याचं उत्तर मी सूर्य होईल असं सांगितलं होतं. तर तो एक अनुभव हा ऐकायला आवडेल आम्हाला. आणि अशा ठिकाणवरनं भाषेमध्ये पण कोणी काम करू शकतं हे अगदी अनपेक्षित असतं.
खरं सांगायचं तर भाषा ही खूप महत्वाची आहे. आणि नेमकं आपल्याकडे दुर्दैवाने सगळीकडे कुठल्याही शाळेत गणित, विज्ञान, इंग्लिश या तीन विषयांना महत्व दिलं जातं. या तिन्हीची पण एक भाषा आहेच ना. आणि ती जोपर्यंत मुलांना ती समजण्यासाठी त्याची आधी जी रोजची बोलायची भाषा आहे त्याच्यामध्ये त्याला समजून घ्यावं लागतं, ते मांडता यावं लागतं, आणि ते मांडता यायला लागलं तर मग हळूहळू त्याला या विषयांच्या भाषेकडे नेता येतं, त्यातल्या सूचना समजतात, कृती समजते. तर हे मी तुम्हाला म्हणूनच वेगळं पण काय असतं तर मला कोण व्हावंसं वाटतं हा अगदी सर्रास सगळीकडे दिला जाणारा निबंध आहे. मग त्याच्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, वैज्ञानिक, जवान हे सगळं सांगितलं जातं. पण तो जगण्याशी निगडीत नसतो विषय तेव्हा मुलांच्या, तो शिक्षकांनी सांगितलेला असतो, उदाहरणं सांगितलेली असतात, आणि मग मुलं लिहितात काय कल्पना करून. मग काय लिहायचं हा त्यांच्या पुढे प्रश्न पडतो, कारण कंटेंट त्यांच्या मनातला आणि त्यांना मिळणारा विषय वेगळा असतो. मी म्हणलं तुम्ही काहीही लिहा, मला बाग बनाव असं वाटतं, मला काही लिहा, तुम्हाला जे वाटेल ते लिहा, असं जेव्हा सांगितलं तेव्हा मग एका मुलाने लिहिला की मला सूर्य व्हावं असं वाटतं. आणि त्याच्या पाठीमागे जी सामाजिक जाणीव होती, त्याच्या घराबद्दलची जी भान होतं ते खूप वेगळं होतं. म्हणजे त्यांनी त्या निबंधात असं लिहिलेलं होतं की मी जेव्हा सूर्य होईल तेव्हा माझी आई उन्हा पावसात काम करत असेल, आणि तिचं म्हणजे पावसात काम करत असेल कोकणातल्या, तिचं चिरगूट ओलावील म्हणजे साडी ओली होईल, पण मी जर सूर्य झालो तर आईला उन्हात काम करताना त्रास नाही होणार, पावसात काम करताना त्रास नाही होणार, कारण मी तिचं तिला ओलं नाही होऊ देणार. आणि थंडी जेव्हा असेल तेव्हा मी असेन म्हणजे आईला थंडी नाही वाजणार. आता ही जी सेन्सिटिव्हिटी आहे ना ही खूप, आणि ही जपली गेली पाहिजे, संवेदनशीलता जी आहे ना ती आयुष्यात खूप महत्वाची आहे.
बरोबर. तुम्ही आता जसं सांगितलं की ही सेन्सिटिव्हिटी मुलांमध्ये असते पण ती कुठेतरी मारल्या जाते आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये.
हो नक्कीच ना, कारण प्रत्येक ठिकाणी एक प्रेशर असतं मुलावर, प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये समोर येणाऱ्या माणसाचं प्रेशर असतं, त्या समोर येणाऱ्या माणसावर एका अधिकाऱ्यांच्या उतरंडीचं प्रेशर असतं, एका यंत्रणेचं प्रेशर असतं, आणि मग प्रेशर मधून अनेक प्रकारच्या ताण तणाव येतात, तयारी करायला मर्यादा येतात, बोलायला मर्यादा येतात, सगळा वर्ग म्हणजे एक चेहरा मानला जातो. कारण असं आम्हाला सांगितलंच नाहीये ना की प्रत्येक मूल वेगळं आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे मग सगळ्या बंध म्हणजे मर्यादा मर्यादा अशी गोल गोल वर्तुळामध्ये अनेक प्रकारच्या बंधनांच्या मूल अडकतं, शिक्षक अडकतो, पर्यायाने यंत्रणा पण अडकते. त्यातून मुलंच असतात, ती मुलं त्यातनं सुद्धा वाट काढून बाहेर पडतच असतात त्या चक्रव्यूहात.
तुम्ही मागे हे पण म्हणत आहात की पालकांना अशी सवय असते की फी भरली म्हणजे झालं, म्हणजे शाळेवरती सगळी जबाबदारी ढकलून दिली, तर मग हे पालकांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही सल्ला द्याल.
खरं म्हणजे हे तसं खूप थोडक्यात उत्तर देणं अवघड आहे, कारण
नाही थोडक्यात नाही दिलं तरी चालणार आहे आपल्याकडे.
याचं कारण असं आहे की एक तर प्रत्येक ठिकाणचा पालक वेगळा आहे,
बरोबर,
आर्थिक स्तर वेगळा असणारा पालक आहे, सामाजिक स्तर वेगळा असणारा पालक आहे, मानसिकता वेगळा असणारा पालक आहे. पण मूल शाळेमध्ये आपण असं म्हणतो की मूल शाळेमध्ये खूप म्हणजे सगळा दिवस ते शाळेमध्ये असतं, आणि कमी वेळ शहरात तर खूपच कमी वेळ पालकांकडे असतं, ते म्हणजे पालकांचा खूप कमी. आणि पालकांची अशी धारणा होते की एकदाचे पैसे दिले मग साधा क्लास, स्पेशल क्लास, कोचिंग क्लास अशा क्लासच्या भानगडी सुरू होतात. आणि मग इतका त्या मुलावर हॅमर होतो, शाळेत जो धडा अभ्यासायचा तोच क्लासला, तोच कोचिंग क्लासला, तोच स्पेशल क्लासला, तोच परीक्षेत. म्हणजे याचा किती कंटाळा येतो. याचं मी पालकांना नेहमी उदाहरण देते की जेव्हा मी कामावरून घरी येतो नवरा, किंवा मी घरी येते, मला जर नवऱ्याने विचारलं तू आज शाळेत काय शिकवलंस, तर माझी मनस्थिती काय असेल उत्तर द्यायची. किंवा मी नवऱ्याला विचारलं आज ऑफिसमध्ये काय झालं सांगा मग बूट काढा, तर काय होईल आपलं. तेच मुलाचं. आज मूल घरात शिरताना बॅग हे ठेवतं कसं बसं, आज अभ्यास काय दिलाय, मग मूल अभ्यासाला नाही बस. कारण अभ्यास सुद्धा काय दिलेला असतो, ही प्रश्नांची उत्तरं लिही, ती शाळेत पण लिहिलेली असतात, ती त्याला बहीत पण लिहायची असतात, आणि तीच त्याला परीक्षेत पण लिहायची असतात. मग पालकांनी काही वेगळा अभ्यास आपल्या मुलांसाठी तयार करता येईल का पालकांना, म्हणजे जर खरंच त्यांना या मुलांना संधी द्यायच्या असतील, म्हणजे मुलांना एक्सप्रेस होता आलं पाहिजे, मुलांच्या मनातला कंटेंट विविधांगी झाला पाहिजे, मुलांनी आजूबाजूचं जग डोळे उघडे ठेवून पाहिलं पाहिजे, त्याच्यावर बोललं पाहिजे, त्याच्यावर हे सगळं मुलं करत नसतात का? त्यांना हे करायला हवं असतं, पण त्यांना आम्ही तितका वेळच देत नाही. म्हणजे पालक मुलांना फिरायला नेतात, पण तिथे सुद्धा ते खात बसतात, नि लॉज मध्ये बसून टीव्हीच बघतात ना. म्हणजे अनुभव कुठे मिळतो याच्यातून मुलांना? तेव्हा आजकाल तर पालकांची, म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा 2x1 ची फॅमिली आहे, तर अशा वेळेस सगळे रोल पण माणसांचे त्या पालकांना करायचे. म्हणजे बरेच वेळा लहान मूल याच्यामधल्या गोष्टी ऐकत मोठं होतं, आणि मग मोबाईलवर गोष्टी काय ऐकतोस म्हणून आम्ही त्यांना ओरडतो, कारण आम्हाला तितकं एंटरटेन करता येत नाही. आणि दुसरं म्हणजे आत्ताची मुलं पण खूप खूप वेगळा विचार करतात. म्हणजे जेव्हा मी माझ्या नातवाला गोष्ट सांगत होते भोपळ्याची, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, तेव्हा तो म्हणला प्लीज मला ही गोष्ट तू सांगू नकोस, कारण मला दुसऱ्याही एका आजीनी सांगितले. बरोबर, ठीक आहे, पण तू असं का म्हणतोस रे? तसे तो म्हणतो आई अशी कशी ती आजी, त्याला जर माहिती आहे वाघ येतोय तर त्या रस्त्याने यायचंच नाही ना, सो सिम्पल. म्हणजे काय, मला इथे गोष्ट बदलली पाहिजे.
बरोबर,
कारण लॉजिकल थिंकिंग मुलाचं वाढलेलं आहे. तो यंत्राबरोबर मोठा होतोय, म्हणजे यंत्रातूनच त्याचा जन्म झालाय. म्हणजे तो स्क्रीन वर दिसतोय, त्याला फॅन जन्माला आल्यावर दिसतोय, ट्यूबलाईट दिसतेय, याच्यातनं तो मोठा झालाय. तर मग तिथे त्याला काय निवडायचं, आणि त्याला पर्याय जर आम्ही उभे केले नाही, तर नुसती आहे त्याच्यावर बंदी घालून नाही होणार. त्यामुळे आज तर पालकांची जबाबदारी मला वाटतं जास्त वाढलेली आहे. आपण आपण मुलांसमोर वाचतो का, तर मुलं वाचतील. आपण मुलांसमोर काही कविता चांगल्या म्हणतो का, तर मुलं म्हणतील. आपण मुलांना कुठे फिरायला सकाळी उठून नेतो का, तर मुलं चालतील. मुलांसमोर आपण कधी व्यायाम करतो का, तर मुलं व्यायाम करतील. आपण मुलांना किती चॉईस देतो जेवायचे, मग मुलं का नाही निवड करणार? आणि मग मुलाला सगळं खायचं नाही असे आपण ओरडा का करायचा? म्हणून मगाशी मी म्हटलं की मूल्य संस्कार या गोष्टी पाहून येत असतात, आणि मग कुठेतरी त्याला सांगायची थोडी गरज असते, ते सांगावं लागतं. त्यामुळे पालकांना आज खूप काम करायला पाहिजे, खूप काम करायला पाहिजे.
बरोबर, खूप काम करायला पाहिजे तर नक्कीच आहे, पण अगदी सुरुवात म्हणून अगदी सोपी एखादी गोष्ट तुम्ही काही सांगू शकाल ती आजपासून चालू करू शकतील पालक?
कितीतरी गोष्टी सुरू करता येतील. आल्या आल्या अजिबात विचारू नका अभ्यास काय केलास. आल्या आल्या त्याला त्याचं काय ते रिलॅक्स होऊ दे, त्याच्यासाठी 10 मिनिटं ठेवा, लावेल तो टीव्ही, लावू दे 10 मिनिटं टीव्ही, आणि मग असं काहीतरी तुम्ही दोघं जण बोला की ज्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट वाटेल, आणि तो तुमच्यात सहभाग घेईल, आणि तो समोरचं यंत्र बंद करेल. हा, म्हणजे मीही सुद्धा आम्ही दोघंही ऑफिसमधनं आलोय, आम्हालाही कंटाळा आलाय, आम्ही चपला काढल्या आणि चहा पित बसलो आणि मोबाईलवर जर बोलत बसलो तर मूल करणारच ना. जे थोडक्यात सांगायचं तर जे आम्हाला करावं असं वाटतं ते आपण मुलांसमोर सुरू करूया, एवढं केलं तरी. आणि मग आपण ठरवूया. मला असं वाटतं की कुठल्याच पालकाला आपल्या मुलाबद्दल वाईट अपेक्षा नसतात, वाईट व्हावं असं वाटतच नसतं. प्रत्येक पालकाला वाटतं, कारण ती त्याची प्रेशियस चाइल्ड आज काहीतरी संकल्पना आहे, की प्रत्येक मूल हे फार किमती, कारण एकच मूल असतं, दोन पण आता ती कल्पना गेली, आणि त्याच्यामुळे सगळं लक्ष त्याच्यावर असतं. पण तो खूप तो हेल्दी निग्लिजन्स त्याच्यामध्ये नसतो. सारखं त्याला हॅमर करणं, सारखं त्याच्यात इंटरफिअर करणं, सारखं त्याला सूचना देणं, सारखं सांगणं हे मुलांना आवडत नाही, कंटाळा येतो त्याचा. आपल्याला येतो तर मुलांना पण येणार ना, तर त्याच्यामुळे याच्यावर खूप आपण विचार करूया आणि मग त्याचं लिस्टिंग करूया. काय काय वाटतं, छान बोलावं मुलांनी, नाटकात काम करावं, नाच शिकावा, वाद्य शिकावं, पोहायला जावं, ओके. या वर्षात मला काय काय करता येईल, सगळ्या गोष्टी एकदम येतील का, नाही. मग मुलं कम आई म्हणते गायशी गाण्याच्या क्लासला जा, मुलं अर्ध्यात सोडून देतात. ठीक आहे, तेवढे दिवस
इंटरेस्ट असतो,
त्यामुळे हे पण कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे की त्याचा इंटरेस्ट कशामध्ये. तो स्थिर राहील असं पण नाही बरं का, तो बदलणार, तो सारखा बदलणार. कारण मूल मोठं होताना त्याला त्याचं व्यक्तिमत्व मिळायला लागलेलं असतं, त्याला सापडलेलं असतं, त्याचे विचार असतात, तो काही पाहत असतो, त्यातून तो काही घेत असतो, काही करायचं ठरवत असतो. अशा वेळेस पालकत्व सुद्धा प्रत्येक टप्प्यावरच वेगळं आहे, सरसकट नाही सांगता येणार. म्हणजे 6 वर्षापर्यंतचं, 14 वर्षापर्यंतचं तरुण मुलांचं पालकत्व, लग्न झालेल्या मुलांचं पालकत्व आणि नंतर म्हातारं झाल्यावर मुलांनी होणारं म्हाताऱ्या माणसाचं पालकत्व. त्यामुळे सरसकट हा विषय असा नाहीये की जो सगळ्यांसाठी.
नक्कीच रेणुताई, तुम्ही अगदी चिकलगावमध्ये काहीही नसताना शाळेची सुरुवात केली किंवा संस्थेची सुरुवात केली आणि आज एवढा मोठा व्याप झालेला आहे, एवढ्या अनेक शाळा पण आहेत, टेक्निकल इन्स्टिट्यूट पण आहेत. आता पुढे काय विचार आहे?
पुढे म्हणजे मी खूप वेगळा विचार केला बरं का या सगळ्याचा. म्हणजे आता काय कसं कसं घडत गेलं, आधी पहिली 8वी ते 10वी शाळा होती, मग पहिली ते 4थी, मग 5वी ते 7वी, मग 11वी 12वी, आता पहिली ते 12वी पर्यंत शाळा आहे आपल्याकडे. मग आपण एका बाजूला कौशल्य शिक्षणाची जोड दिली, ते आपल्याकडे पहिलीपासून कौशल्य शिक्षण आहे, त्याचा अभ्यासक्रम आपण तयार केलेला आहे. मग अशी गरज पडली की मुलं पूर्ण वेळ या सगळ्या शिकण्यासाठी देऊ शकतात का, पण मग त्याच्यासाठी सोय नाही, म्हणून वसतिगृहांची सोय झाली. मुलांनी खूप वाचलं पाहिजे, म्हणून पहिली जेव्हा शाळेत पुस्तकच नव्हती तेव्हा मुलांनी लिहिलेल्या गोष्टींची पुस्तकं आमच्याकडे होती. याच्यातून वाचलं पाहिजे, पण काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, किती वाचन साहित्य पाहिजे, तर आज आपल्याकडे 18,000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे. आणि एवढं खरंच सांगते, शहरामध्ये पण नसतं आणि तेवढ्या संधी पण दिल्या जात नाहीत, त्याच्यासाठी वेळ दिला जात नाही, त्याच्यावर काम पण केलं जात नाही. त्याच्याबरोबर मग आपण सामाजिक भान येण्यासाठी आपल्याकडे ग्राम समन्वयक योजना आहे, आपल्याकडे चिंतन बैठक होते, आपल्याकडे बालसभा होते, असे अशा अनेक वेगळ्या गोष्टी आपण सुरू केल्या. आपल्याकडे लोकनिर्माण नावाचं शिबिर होतं युवकांसाठी, लहान मुलांसाठी, म्हणजे 9 ते 14 वयोगटातल्या मुलांसाठी ग्रामायन नावाचं शिबिर होतं. थोडक्यात ग्रामजीवनाचा अनुभव असं त्याचं स्वरूप असतं. तर हे सगळे उपक्रम सुरू झाले, पण मी एका टप्प्यावर असं ठरवलेलं होतं की जेव्हा करणारी माणसं खूप चांगलं काम करतात तेव्हा आपण तिथून अलगद बाहेर पडायचं. आणि नाही म्हणजे हे पण खूप आवश्यक आहे बरं का, की
बरोबर.
म्हणजे मी 70-80 वयापर्यंत तिथे राहिलं तर बिघडत काहीच नाही, पण मी त्याच धारणांनी तिथे असते. म्हणजे माझ्यातला बदलाचा किती क्षमता आहे याच्यावर माझं, मी करत असलेल्या कामामध्ये विविधता आणि डेप्थ येत असते. पण नवीन मुलांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या एकूण त्यांच्या काम करायच्या उर्मीला संधी द्यायची असेल तर आपण तिथून अलगद बाजूला होऊया आणि मग पाहूया काय चाललंय. त्यामुळे मी जेव्हा 58व्या वर्षी रिटायर्ड झाले तेव्हाच मी ठरवलं होतं की आपण सगळ्यातनं बाहेर पडायचं आणि बाहेर पडून बघायचं की काय काय नवीन चाललंय, नवीन माणसं. आणि कुठेही परत आपण असं सांगायला जायचं नाही की माझ्या वेळेस असं नव्हतं, नो, तुमचं खूप छान चाललं. आणि खरंच छान हे बघा, प्रत्येक माणसामध्ये चंगुलपणा असतोच आणि त्याला फक्त संधी मिळत नाही. ती जर संधी प्रत्येक माणसाला मिळाली ना तर ते वाढत जातं, तो चंगुलपणा जास्त व्यक्त व्हायला लागतो. आणि कुणालाही काम करायला आवडतच ना, पण त्याच्या त्याला जेव्हा तुम्ही सांगता ए असं नाही करायचं, मी सांगतो तसं कर, मग त्याला कंटाळा, तेव्हा त्याला कंटाळा न यायचा असेल तर इतके वर्ष त्याला दिसलेलं माणूस बाजूला झालं पाहिजे ना. आणि एक मूर्ती बाजूला होते तेव्हाच नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना. त्यामुळे मी याच्यातून खूप छान बाहेर पडले आणि आता मी असं ठरवते की जो काही थोडाफार अनुभव घेतला तो आपण इतरांबरोबर सहभागी करूया आता त्याच्यामध्ये. इतरांना सहभागीत्व करून घेऊया. आणि खरं त्याच हेतूने मी आज तुमच्याशी बोलायला आले.
मग आता इतरांना सहभागी होण्यासाठी काय कुठल्या प्रकारचं योगदान ते करू शकतात?
इथल्या कामामध्ये खूप प्रकारचं आर्थिक योगदान करू शकतात, वस्तुरूप करू शकतात, पुस्तक रूप करू शकतात, अनुभवांची देवाणघेवाण करू शकतात, इथं येऊन त्यांना जे शिकवायला आवडतं ते शिकवू शकतात, इथं येऊन राहू शकतात, इथे कायम वास्तव्य करू शकतात. तर म्हणजे ज्याला करायचंय त्यांनी इथं यावं एकदा, आणि मी या सगळ्यामध्ये कुठे मावतोय, कुठे बसतोय, मला काय करता येतं हे ठरवावं, असे आमच्याकडे खूप जण येतात. अगदी IIT पासून मुलं काम करायला येतात. म्हणजे त्यांना जेव्हा नवल वाटतं की अरे इथला नववीतला मुलगा किती सहज हे करतोय, जे मलाही माहित नव्हतं इतके दिवस. इथला मुलगा किती पटकन उद्योजक झालेला, इथली मुलगी किती स्वतःच्या पायावर पटकन उभी आहे. आणि त्यामुळे मग विचारांची पण देवाणघेवाण होते. म्हणजे डेव्हलपमेंट इन पार्टनरशिप आपण म्हणतो, तसं कुणीही यावं आणि इथे येऊन काम करावं, कितीही दिवस राहावं, त्याचा वेळ द्यावा, त्याचे श्रम द्यावेत, त्याचे विचार द्यावेत, असं करता येईल, नक्की करता येईल.
रेणुताई, आपण एवढं आता बोललो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही सांगायचंय?
नाही, खूप खूप सांगता येईल ना, पण लोकांना पण तेवढं ऐकायला पाहिजे ना. म्हणजे लोक हे सगळं मी काय करत गेले की मला आलेला हे बघा, अनुभव बदलत नाहीत. म्हणजे जेव्हा एखादा माणूस अशा प्रकारे एका पदावर जातो, काही अनुभव घेऊन समाजामध्ये मान्यता त्याला मिळते, काही समाज त्याला मानायला लागतो, तेव्हा अनुभव बदलत नाही. पण मला असं वाटतं की एका विशिष्ट टप्प्यावर आल्यावर अनुभवातून विचार पण मांडले जावे. आणि मग ते सगळेजण कसे समजून घेतील, आणि समजून घेऊन नव्या पद्धतीने काम कसं करतील त्याच्या पद्धतीने. कारण शेवटी प्रत्येकाच्या ठिकाणचं क्षेत्र, प्रत्येकाच्या ठिकाणची वातावरण परिस्थिती सगळं वेगळं असतं. त्यामुळे हे काम असं आहे की जसंच्या तसं कुठेच इम्प्लिमेंट होऊ शकत नाही, हे आपल्या आपण स्वतः त्यामध्ये जावं लागतं. तर मला असं वाटतं की हे जर आपण केलं तर खूप छान होतं. आणि या अर्थाने मी तुम्हाला म्हटलं की खूप सांगण्यासारखं आहे. आणि हे सगळं मी अनुभव लिहित गेले, विचार मांडत गेले, त्याची पुस्तकं झाली, ती लोकांना आवडली. आणि अजूनही मला समजा कुणी म्हटलं की तुम्ही आमच्याकडे येऊन काम करा, आम्हाला आवडलं तर मी जाईन तयार, काय तयार आहे मी काम
करायला. ओके, आपण आता आपल्या पुढच्या राऊंड कडे वळूया. एका वाक्यात उत्तर द्यायची.
अरे बापरे, बर.
रेणुताई, तुम्ही एवढं सगळं जे काही करता ते करण्याची प्रेरणा कुठून मिळते?
स्वतःतून.
थोडं डिटेल मध्ये सांगू शकला तरी चालेल.
कसं आहे सांगू का, की आपल्या प्रत्येक क्षणाक्षणाला नवा विचार, नवी माणसं आपण पाहत असतो, आणि स्वतःमध्ये ते सगळं साठवत असतो, आणि मग जे व्यक्त होतं ते माझ्यातूनच व्यक्त झालेलं असतं. इथे माझ्यातून याचा अर्थ मी इगोइस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणत नाहीये. मी त्याच्यावर विचार करायला लागते आणि मीच माझी प्रेरणा होत असते.
बरं, रेणुताई, तुमची एक दैनंदिन सवय ज्याच्यामुळे तुम्ही एवढं सगळं काय करू शकलात?
मला खूप सवयी आहेत. मी खूप लवकर उठते. म्हणजे आतापर्यंत मी गारपड्याने आंघोळ करते. मी बरीच चालते रोज. पूर्वी तर 8-10 किलोमीटर चालायचे, अजूनही चालू शकते. रोज वाचते मी काहीतरी, लिहावं असं वाटलं की कुठेही बसून लिहिते मी. म्हणजे स्वयंपाक करताना थोडासा वेळ मिळालाय तर त्या वेळामध्ये लिहिते. आणि मुख्य म्हणजे माणसांशी बोलायला आणि माणसं जोडायला मला खूप आवडतं. नाही, आणि मला असं आवडतं, मी खूप जमिनीवर राहायला मला आवडतं. म्हणजे मी हे विसरूनही गेले की आपण 33 पुस्तकं लिहिली आहेत. माझ्याही लक्षातही नसतं की आपल्याला काहीतरी 30-32 पुरस्कार मिळाले. याचं कारण असं की सतत नवीन काहीतरी दिसत असतं. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की अजूनही माझ्या मनामध्ये, अजूनही मला कोणी सांगितलं तर मी अजून एखादी छान शाळा उभी करू शकेन.
अरे वा.
म्हणून या प्रेरणा स्वतःतल्या असतात असं म्हणा.
बरोबर. एक एखादं पुस्तक जे तुम्ही वाचलंय आणि जे तुम्ही सगळ्यांना रेकमेंड कराल की वाचलंच पाहिजे,
असं एक पुस्तक नाही मला सांगता येणार.
एकापेक्षा जास्त सांगितलं तरी चालतील.
सुधा मूर्तींची सगळी पुस्तकं आहेत, विशेषतः महात्मा गांधींची सगळी पुस्तकं आहेत, रवींद्रनाथांची सगळी पुस्तकं आहेत, हे वाचून याच्यात आपल्याला रस्ता सापडतो.
एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय की समजा उद्या संध्याकाळी तुम्हाला दूरदर्शनवर बोलवलं असं रात्री 8 वाजता आणि भाईओ और बहनो आणि त्याच्या पुढे 130 कोटी भारतीयांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज तुम्हाला द्यायचा आहे, तर तुम्ही काय सांगाल?
जगताना शिकायचं असतं आणि शिकत शिकत जगायचं असतं.
वा मस्त. रेणुताई, तुम्ही तुमचा एवढा वेळ दिला आणि आपल्या सगळ्यांशी गप्पा मारल्यात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
मला पण खूप छान वाटलं बोलून तुमच्याशी. खरंच मला असं नेहमी जाणवतं की दर बोलण्यामध्ये अनुभव तेच आले तरी काहीतरी नक्कीच नवीन मांडलं जात, आणि ती पण ती संधी तुमच्या प्रश्नांमुळे मला वाटतं मिळाली आणि मलाही छान वाटलं खूप तुमच्याशी गप्पा मारताना.
मित्रांनो, या एपिसोडच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक सुंदर पुस्तक विनामूल्य मिळवण्याची आपल्याला संधी मिळते आहे. आपलेच एक पाहुणे श्री विठ्ठल माने यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, यू आर जस्ट 7 स्टेप्स क्लोजर टू युअर सक्सेस. आणि हे छान पुस्तक ई बुक स्वरूपात आपल्याला विनामूल्य मिळवण्याचा चान्स आज इथे मिळतो आहे. आपल्याला याच्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे. मी या एपिसोडच्या शो नोट्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तिथे आपला ईमेल ॲड्रेस आणि नाव द्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या ईमेलवर हे पुस्तक तुम्हाला मिळेल आणि ते तुम्ही डाउनलोड करू शकाल. त्याच व्यतिरिक्त तुम्ही inspiration.katta@gmail.com या आपल्या ईमेल ID वर पण छोटासा अभिप्राय आणि तुमचं नाव लिहून एक ईमेल करू शकता. त्या ईमेलला रिप्लाय म्हणून पण तुम्हाला ते पुस्तक आम्ही पाठवू शकतो. त्यामुळे या संधीचा नक्कीच लाभ घ्या आणि एक सुंदर पुस्तक मिळवा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आजच्या या रेणू दांडेकर यांच्यासोबतच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा करतो. आणि हो, आपल्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला पण लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ॲपल पॉडकास्ट आणि इतर पॉडकास्ट ॲपवर ही रिव्ह्यू आणि रेटिंग्स द्या. पुन्हा भेटूया नवीन पाहुण्यासह, तोपर्यंत बाय बाय.